கேமரா
सेलेब कट्टावर जसं मी तुमच्याबरोबर घरून गप्पा मारते ना, आपली कुमकुम भाग्य टीव्ही सिरियल फेम रुची सावरणं सुद्धा तिच्या घरूनच तुमच्याशी गप्पा मारते. आणि रुची, आता मला हे विचारायचंय की बऱ्याच लोकांना ना 21 दिवसात करायचं काय हा प्रश्न पडतोय, तर तू त्यांना काय आयडियाज देशील?
ऍक्च्युली काय झालं ना, आता मी आयडियाज दिल्या तरी ते ती सामग्री बाहेरून आणण्यासारखी परिस्थिती नाही जे माझ्या बरोबर घडलंय. कारण मला क्रोशे शिकायचं होतं, पण आता मी कुठल्या दुकानात जाऊन क्रोशेचे हे आणू, म्हणजे नीडल्स किंवा ते क्रोशे थ्रेड वगैरे आता कुठूनच मिळणार नाही. ते राहून गेलंय. सो मी ते व्हिडिओ बघत असते आणि आय कीप गेटिंग इन्स्पायर्ड. ज्या दिवशी लॉकडाऊन संपतील किंवा दुकान उघडतील त्याची जाऊन घेऊन येईल, आणि कदाचित त्या दिवशी माझ्याकडे वेळ नसेल हे सगळं करायला, बट ते आहे तसं. त्याच्यामुळे आत्ता सध्या काही वेळ जात नसेल तर बेस्ट आहे, कारण तुमच्याकडे ग्रोसरी स्टोर ऍटलीस्ट ओपन आहेत. नवीन नवीन पदार्थ तुम्ही करू शकता. दॅट इज द ओनली वे तुम्ही काहीतरी एक्सपेरिमेंट करू शकता.
93.5 रेड FM बजाते रहो.